अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात 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 मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
नमस्कार मंडळी, मराठी भाषा विभागाच्या अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत जी क्षेत्रीय कार्यालय आहे, जे मराठी भाषा विभागाचं प्रचार प्रसार संवर्धन जतन हे जे कार्य आहे ते पार पाडत असतात। राज्य मराठी विकास संस्था ही देखील मराठी भाषा विभागांतर्गत कार्य करणारी एक संस्था आहे। या राज्य मराठी विकास संस्थेचे कार्यासन अधिकारी आणि प्रकल्प प्रमुख गिरीश पत्के सर आज आपल्याकडे आलेले आहेत। नमस्कार पत्के सर।
नमस्कार
सर। श्राव्य पुस्तकं आणि आंतरराष्ट्रीय मंच या विषयावर आज आपण बोलणार आहोत, तर यातील श्राव्य पुस्तकं म्हणजे ऑडिओ स्वरूपातली जी पुस्तकं, जो नवा ट्रेंड आला आहे आणि जो खूप लोकप्रिय आहे, तर हा आपल्या संस्थेमार्फत राबवला जातो आहे। तर राज्य मराठी विकास संस्थेने आत्तापर्यंत ही जी पुस्तकं श्राव्य स्वरूपामध्ये केलेली आहेत ती कोणकोणती आहेत?
तुम्ही जसं आत्ता म्हणालात की श्राव्य पुस्तकं म्हणजे ऑडिओ बुक्स, आपण त्याला बोलकी पुस्तकं सुद्धा म्हणू शकतो। राज्य मराठी विकास संस्थेने पारंपरिक म्हणजे मुद्रित स्वरूपामध्ये सुद्धा पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत आणि महत्त्वाची पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत। त्यात कोश वाङ्मय आहे, त्याच्यानंतर भाषाविषयक अनेक पुस्तकं आहेत। परंतु जसजसं तंत्रज्ञान बदलत जात आहे, त्या तंत्रज्ञानाचा वापर करून मराठीतले अभिजात साहित्य जे आहे, संत साहित्य आहे किंवा वेगवेगळे पुरस्कार मिळाले जे साहित्य आहे, अशा महत्त्वाच्या साहित्यकृतींना नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन त्याचं जतन करावं, हा त्याच्यातला मुख्य उद्देश बोलकी पुस्तकं किंवा श्राव्य पुस्तकांच्या पाठीमागचा आहे। दासबोधानी आपण 2013 हा लोकांना खुला करून दिला आणि त्याच्यानंतर आपण मराठीतले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज आणि विंदा करंदीकर यांच्या दोन दोन कविता संग्रहांचं आपण श्राव्य पुस्तकामध्ये रूपांतर केलं। त्याच्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांचं आत्मचरित्र आहे कृष्णाकाठ, ते सुद्धा आपण श्राव्य पुस्तकामध्ये केलं। आणि आत्ता 2 वर्षांपूर्वी आपण ज्ञानेश्वरी श्राव्य पुस्तकामध्ये रूपांतरित केलेली आहे।
सर, ही जी पुस्तकं आहे ही श्राव्य स्वरूपामध्ये केली, तर श्राव्य स्वरूपात पुस्तकं करण्याचा उद्देश काय होता किंवा म्हणजे ती करावीशी का वाटली?
पहिला टप्पा आम्ही जो केला त्याच्यामध्ये दासबोध केलं, त्याच्यानंतर विंदा करंदीकरांचे रसयात्रा आणि प्रवासी पक्षी हे दोन कविता संग्रह केले, त्याच्यानंतर विंदा करंदीकरांचे संहिता आणि आदिमाया हे दोन कविता संग्रह केले, यशवंतराव चव्हाणांचं कृष्णाकाठ हे आत्मचरित्र केलं। हे पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही काम केलं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही ज्ञानेश्वरी ही पूर्ण श्राव्य स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिली। हे का केलं तर मी जसं मगाशी म्हणालो तसंच की जसजसं तंत्रज्ञान बदलत आहे, त्या तंत्रज्ञानाचा वापर करून मराठीतलं उत्तमोत्तम साहित्य हे डिजिटली संगणकीय स्वरूपामध्ये जतन करावं आणि ते जगभरातल्या मराठी लोकांना उपलब्ध करून द्यावं, हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि मुख्य उद्दिष्ट आहे। त्याचं कारण एक असं आहे की आता आपण मुंबईत राहतो, तर मुंबईमध्ये आपली कितीही जरी इच्छा असली तरी प्रत्येक वेळेला जागेच्या अभावी आपल्याला सगळी पुस्तकं जी आहेत ती घरी एक तर साठवता येत नाहीत, दुसरी गोष्ट प्रवासांमध्ये आपल्याला ती प्रत्येक वेळेला वाचता येतातच असं नाही। हा एक भाग डोक्यात ठेवून आता आपल्या प्रत्येकाच्याकडे मोबाईल असतो किंवा अनेक घरांमध्ये कम्प्युटर्स असतात, त्या सगळ्या ठिकाणी आपली श्राव्य पुस्तकं आपण मोबाईलमध्ये येता जाता ऐकू शकतो, वाचू शकतो आणि हे ज्या वेळेला आम्ही केलं त्यावेळेला सगळ्यात मुख्य त्याच्यातला भाग असा होता की दासबोध म्हणा, ज्ञानेश्वरी म्हणा किंवा कुसुमाग्रज म्हणा किंवा विंदा म्हणा, यांच्या भाषेची स्वभाव काय आहे, भाषा कशी कशी विकसित होत गेली, भाषा कशा पद्धतीने वापरली जाते, त्याचं उच्चारण कसं असतं, त्याचं आरोह अवरोह कसं असतं, याची सुद्धा सर्वसामान्य माणसांना एक ओळख व्हावी, जाण व्हावी, त्या पद्धतीने आपण जे वाचन केलेली आहे त्याची. दासबोधाला किंवा ज्ञानेश्वरीला दोन्ही यांना आपण वेगळ्या चाली लावलेल्या नाहीत, ती गाणी नाहीत. अंतर्गत लय जशी असते, म्हणजे दासबोध लिहिताना रामदास स्वामींनी ज्या वृत्तामध्ये ज्या छंदामध्ये दासबोध लिहिला त्याच पद्धतीने दासबोध वाचला गेलेला आहे. ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच आहे. ज्ञानेश्वरीमधले सुद्धा सगळ्या ओव्या या मूळ छंदाची, म्हणजे ओवी हा जो छंद आहे त्या छंदाची लय त्याचा स्वभाव लक्षात घेऊन त्या पद्धतीने वाचलेले आहेत. आणि उच्चारण शब्द हा महत्त्वाचा निकष ते वाचत असताना आपण केला आहे. अनेक महत्त्वाचे कलाकार या संपूर्ण निर्मिती प्रक्रियेमध्ये आपल्या सहभागी होते. म्हणजे आम्ही दासबोध जो म्हणतो आहे तो संजीव अभ्यंकर यांच्या ओजस्वी आवाजात गायला गेलेला आहे. आपण आता गायलेला आहे म्हणतो कारण ते गायक म्हणून आपल्याला परिचित आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेमध्ये किंवा विंदांच्या कवितेमध्ये नाट्यक्षेत्रातले सिनेमा क्षेत्रातले अनेक तज्ज्ञ जाणकार ज्येष्ठ कलाकार, म्हणजे अगदी श्रीराम लागूंपासून ते अमृता सुभाष, वीणा जामकर, अनिता दाते यांच्यापर्यंत जवळपास 100 लोक त्यामध्ये आपला सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे. आणि कुसुमाग्रजांच्या बरोबरच विंदा आणि यशवंतराव चव्हाण, आता यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत, त्यांची ज्या पद्धतीने एकूण जडणघडण झाली, ते राजकीय क्षेत्रामध्ये कसे आले, त्यांचा वाङ्मयीन वारसा कसा होता, त्यांनी निवड कशा पद्धतीने केली, या सगळ्या याचं एक अतिशय उत्तम असं ज्याला वाङ्मयीन शिल्प म्हणतो असं कृष्णकाठ हे यशवंतरावजींचं आहे.
खूपच छान. सर, ही जी पुस्तकं आहेत तर ही श्राव्य स्वरूपामध्ये जेव्हा केली जाते तर आपण त्याची स्वरूप सांगितलं, आता ह्याची प्रक्रिया जी असते ती कशी असते?
प्रक्रिया म्हणजे एकतर अभिजात साहित्य,
हां
मी मगाशी म्हणालो तसं की संत साहित्य हा एक मुद्दा, दुसरा मुद्दा ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार आपल्याकडे मिळालेले आहेत त्या साहित्यिकांची वाङ्मय कृती, आणि मग साहित्य अकादमी असतील, राज्य वाङ्मय पुरस्कार असतील, ह्याच्यातनं आपण निवड करतो. पण आत्ता अजून आमची फार तशी पुस्तकं झालेली नाही आहेत. ही 5-6 पुस्तकं आत्ता झाली आहेत, पण आम्ही हे हळूहळू हे वाढत जाणारं काम आहे. आता आम्ही याच्या पुढे तुकाराम गाथा करायचं आमचं नियोजन चालू आहे, मग नामदेव गाथा आम्ही करणार आहोत.
अरे वा, खूपच छान. सर, आता आपण म्हणत आहेत की ही श्राव्य पुस्तकं आहेत तर ही सगळ्यांना मोफत ऐकायला आहेत आणि ती संकेतस्थळावर आहेत राज्य मराठीच्या,
हो.
तर ते संकेतस्थळाचं नाव जरा कळेल.
राज्य मराठी विकास संस्थेचं संकेतस्थळ जे आहे rmvs.marathi.gov.in याच्यावर ही सगळी श्राव्य पुस्तकं ही विनामूल्य सगळ्यांना उपलब्ध आहेत. आणि नुसती श्राव्य पुस्तकं उपलब्ध नाहीत. आता अनेक वेळेला असं होतं की दासबोध किंवा ज्ञानेश्वरी ऐकत असताना किंवा वाचत असताना आपल्याला अनेक शब्दांचे अर्थ कळत नाहीत, तर त्या त्या याच्यातले जे अवघड शब्द आहेत त्या अवघड शब्दांचे आजच्या मराठीतले अर्थसुद्धा तिथे आपल्याला वाचायला बघायला मिळतील याचीसुद्धा सोय आम्ही केलेली आहे. याचा एक अतिशय चांगला उपयोग काय झाला, तर जे डोळस वाचक आहेत ते तर वाचू शकतातच, त्याच्यामुळे त्यांना हे नाही, परंतु आपल्याकडे असे अनेक अंध वाचकसुद्धा आहेत ज्यांना दृष्टी नाही परंतु त्यांना वाचायची आवड आहे किंवा इच्छा आहे, त्यांना या श्राव्य पुस्तकातनं श्रवण केल्यामुळे ऐकू येतं आणि त्यांना ती ही साहित्यकृती त्यांच्यापर्यंत पोहोचल्या. दुसरा भाग त्याच्यातला असा झाला की आज आपले अनेक मराठी भाषक हे जगभरामध्ये विखुरलेले आहेत, तिथे बरंच काम ते करत असतात आणि इच्छा असून सुद्धा त्यांना प्रत्यक्ष पुस्तक त्यांच्या हाताशी उपलब्ध नसतं. मग काय करता येईल, तर मग असे अनेक जगभरातनं ही श्राव्य पुस्तकं, बोलकी पुस्तकं ऐकणारे आपल्याला मराठी माणसं, अमराठी माणसंसुद्धा, अमराठी माणसांनीसुद्धा ही पुस्तकं ऐकलेली आहेत, त्यांचे अतिशय उत्तम पद्धतीचे अभिप्राय आपल्याला प्राप्त झालेले आहेत.
अरे वा, खूप खूप छान. म्हणजे ह्या उपक्रमाची ही एक प्रकारची यशस्वीताच म्हणता येईल. सर, अशाच ह्या श्राव्य पुस्तकांच्या आणखी काही योजना आहेत का आपल्या?
याच्या पुढे तिसरा टप्पा तुकाराम गाथा आणि नामदेव गाथा करणार आहोतच. त्याच्या पुढे जसजसं चांगल्या संहिता येतील आपल्याकडे किंवा पुरस्कार प्राप्त, कारण त्याच्यामध्ये कॉपीराईटचे सुद्धा भाग असतात, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग आपल्याला त्या पुढे हे करता येईल आणि आम्ही ते निश्चितपणे पुढे करत राहू. किंबहुना राज्य मराठी विकास संस्थेने जेव्हा श्राव्य पुस्तकं केली पहिल्यांदा 2013 तेव्हा हा ट्रेंड नव्हता. राज्य मराठी विकास संस्थेने पहिल्यांदा श्राव्य पुस्तकं करून
ती आणि मग त्यानंतर अनेक व्यावसायिक साईट अनेक आहेत
आलेल्या दिसतात. पण तुम्हाला आताही सांगतो की दासबोध करताना आपण कल्याण स्वामींची प्रत वापरलेली आहे आणि ज्ञानेश्वरी करताना महाराष्ट्र शासनाने प्रमाणित केलेली ज्ञानेश्वरी आपण वापरलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्ञानेश्वरी हे आत्तापर्यंत जगातलं सगळ्यात जास्त लांबीचं श्राव्य पुस्तक आहे. 47 तास ते सलग चालतं.
पत्के सर, राज्य मराठी विकास संस्थेचा एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे आंतरराष्ट्रीय मराठी मंच. तर आंतरराष्ट्रीय मराठी मंच ही एक संकल्पना काय आहे आणि त्याच्यामध्ये मग किती देश येतात आणि मग या एवढ्या देशांमध्ये पण समन्वय कसा साधला जातो, तर याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
राज्य मराठी विकास संस्था किंवा मराठी भाषा हिचं कार्यक्षेत्र केवळ महाराष्ट्र नाही, केवळ भारत नाही, आज संपूर्ण जगभरातील बहुतेक सगळ्या देशांमध्ये मराठी माणूस आहे, अतिशय उत्तम पद्धतीने काम करतोय. अशा जागतिक स्तरावरच्या मराठी माणसांना एकत्र आणण्यासाठी, त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं याच्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना झालेली आहे. राज्य मराठी विकास संस्था हा त्याचा एक दुवा आहे. ज्ञानेश्वरमुळे हे त्याचे समन्वयक म्हणून काम करतात आणि आत्ता 17 देशांमध्ये आपण त्याचे उपसमन्वयक नेमलेले आहोत. मराठी भाषा, महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठी भाषेच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये काय काय योजना राबवता येतील, ग्रंथालय तिथं मराठी विषयाची करता येतील का, किंवा अद्ययावत ज्ञान जे आहे तिथं ती माणसं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये अतिशय विद्वान आणि मोठी माणसं आहेत, त्यांचं सहकार्य घेऊन मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी म्हणून त्यांचं सहकार्य लाभून आपण ते विषय मराठीमध्ये अनुवादित करून आणू शकतो का, अशी अनेक वेगवेगळी मोठी कामं आंतरराष्ट्रीय मंचाच्याद्वारे केली जाणार आहेत. आत्ताही सुरुवात आहे.
सर, आगामी प्रकल्प मग आंतरराष्ट्रीय मंचाची सगळी हेच असतील की सगळ्या मराठी बांधवांना एकत्र आणून मराठीचा अधिकाधिक विकास व्हावा?
निश्चितपणे, निश्चितपणे.
श्रोते हो, राज्य मराठी विकास संस्थेचे कार्यासन अधिकारी आणि प्रकल्प प्रमुख पत्के सर आज आपल्याकडे आले. सर, आपण आज इथं येऊन श्राव्य पुस्तकं आणि आंतरराष्ट्रीय मंच याविषयी आम्हाला माहिती दिलीत, आपले खूप खूप आभार.
धन्यवाद.
आपली मतं, सूचना आणि अभिप्राय यांची श्रोते हो आम्ही अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत. कृपया आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क करा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेतीये. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली.